श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 42वां। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। ॐ नमो जी सद्गुरु दातारा श्रीमद्गोदा तट विहारा ब्रह्ममूर्ते कौपिनांबरा संतवरा नमो तुज दावी भवन दी उतरू दीना दे निज पदी अवतरू तोहा भक्त काज कल्पतरु संतावतारु साई का गताध्यायी जाहले कथन गोड कथा नवल विंदान साई छबीते जल निमच्चन टळुनी रक्षण झाले कसे तैसीच एका भक्ताची कामना साईंनी पुरविली येऊनी स्वप्ना लाविले तया ज्ञानेश्वरी वाचना देऊनी अनुज्ञा विस्पष्ट सारांश गुरु कृपा पूजिएणे फिटे भव भयाचे साकडे निःश्रेयस मार्ग द्वार उघडे असुख रोकडे सुख होय नित्य स्मरता सद्गुरु चरण विरे विघ्नांचे विघ्नपण मरणासी ही येईल मरण पडे विस्मरण भव दुःखा म्हणून या समर्थाची कथा श्रोता परिसिजे आपुलाल्या हिता जयाची आश्रवणे तत्वता अति पावनता लाजेल आता ये अध्यायी आपण करूया साई स्वभाव निरूपण कैसे मनाचे तीव्रपण अथवा मवाळपण तयांचे आता चित्त करू समाहित परिसिले आता पर्यंत आचरित तैसेच बाबांचे देहोत्सर्ग चरित तेही सुचित्त अवधारा धन्य धन्य शिर्डीचे लोक जया बाबांचे सहवास सुख अर्धशतकाहुनीही अधिक अति सुखकारक जाहले शके 1840 दक्षिणायन प्रथम मासात विजयादशमी शुक्ल पक्षात दिवसा देहांत बाबांचा 9 तारीख मुसलमानी कत्तलची रात्र तया दिनी तिसरे प्रहरी साईनाथांनी केली निर्याणी तयारी बुद्धाची तई बुद्ध जयंती साईची तई पुण्यतिथी देवादिकांची ಶಿ ಆಲಿ ಉದಯಾಲ ನಿರ್ಯಾಣ ಕಾಲ ಏಕಾದಶಿ ಸೂರ್ಯೋದಯಾಚಿ ಉದಯ ತಿಥಿ ತೀರ್ಥ ದಸರಾಚಿ ತಿಥಿ ಮಾನಿತಿ ಮನೋನಿ ವಿಜಯಾ ದಶಮಿ ಧರಿತಿ ಉತ್ಸವ ಕರಿತಿ ತೇ ದಿನಿ ಮಂಗಳವಾರ ಕತ್ತಲ ಚಿರಾತ ಐಸಾ ತೋ ದಿವಸ ಅತಿ ವಿಖ್ಯಾತ ಮಣವು ನಿತೇ ದಿನಿ ಸಾಯಿ ಮಹಂತ ಜ್ಯೋತಿ ತ ಜ್ಯೋತ ಮಿಳವಿತಿ ವಂಗದೇಶಿ ಸಾ ಪ್ರಸಿದ್ಧ ಸಣ ದುರ್ಗಾ ಪೂಜಾ ಸಮಾಪ್ತಿ ದಿನ ತೋಹಾ ಉತ್ತರ ಹಿಂದೂಸ್ಥಾನ ಮಧೂನ ಉತ್ಸವ ದಿನ ಸಕಳಾಂತ ಶಕೆ ಅಠರಾಶೆ ಅಡತಿಸಿ ವಿಜಯಾದಶಮಿ ಸೇತ್ಸ ದಿವಸಿ ಸಾಯಂಕಾಳಿ ಪ್ರದೋಷ ಸಮಯಾಸಿ ಭವಿಷ್ಯಾಸಿ ಸೂತವಿಲೆ ಕೈಸೇತಿ ಕಥಿತೋ ಅಪೂರ್ವ ಲೀಲಾ ಹೋಯಿಲ ವಿಸ್ಮಯ ಶ್ರೋತಯಾಲಾ ಸಮರ್ಥ ಸಾಯಿ ಚಹ ಕಳ ಕಳ ತೇಣೆ ಸಕಳಾ ಕಳತಿಲ ಇಸ್ವೀ ಸನ ದಸರಾ ಶಿಲಂಗಣ ವೇಳಾ ಫೇರಿ ಪರತತಾ ಸಾಯಂಕಾಳ ಲೀಲಾ ಅದ್ಭುತ ವರ್ತಲಿ ನಭ ಪ್ರದೇಶಿ ಮೇಘ ಗಡಗಡೆ ಅವಚಿತ ವಿದ್ಯುಲ್ಲತಾ ಕಡಕಡೆ ದೇವಿ ಜಮದಗ್ನಿ ಸ್ವರೂಪರೊಕ್ಕಡೆ ಪ್ರಕಟ ಕೇಲೆ ಬಾಬಾನಿ ಸೋಡೋನಿ ಶಿರೀಸಾ ಸುಡಕ ಕಾಡೂನಿ ಕಪ್ಪನಿ ತಡಕ ಪಡಕ ಹೇಡೂನಿ ಕೌಪಿನ ಲಂಗೋಟ ಕೇಲಾ ಭಡಕ ಧುನೀತ ಆದೀತ ತೋ ಅಗ್ನಿ ಸೋಜ್ವಳ ಸಾಯ ಹೋತಾ ಆಹುತಿ ಪ್ರಬಳ ಉಸಳಾ ಶಿಖಾಂಚಾ ಕಲ್ಲೋಳ ಭಕ್ತಾಸ ಘೋಳ ಪಡಿಯೇಲಾ ಹೇ ಸರ್ವ ಘಡಲೆ ಅವಚಿತಿ ನಕಳೆ ಕಾಯ ಬಾಬಾಂಸೆ ಚಿತ್ತಿ ಶಿಲಂಗಣ ಕಾಳಿ ಚಿತಿ ವೃತ್ತಿ ಮಹದ್ಭೀತಿ ಪ್ರದ ಹೋತಿ ಅಗ್ನಿನೆ ಪಸರಿಲೆ ನಿಜ ತೇಜ ತ್ಯಾಹುನಿ ಬಾಬಾ ದಿಸಲೆ ಸತೇಜ ಝಾಕೋಳಲೆ ನಯನ ಸಹಜ ಪರಾಮುಖ ಜನ ಝಾಲೆ ಸಂತ ಹಸ್ತೀಚೆ ಅವದಾನ ಸೇವೂನಿ ಪ್ರಸನ್ನ ಅಗ್ನಿ ನಾರಾಯಣ ದಿಗಂಬರ ಬನಲೆ ಜಾಮದಗ್ನ್ಯ ಧನ್ಯ ನಯನ ದೇಖತ್ಯಾಂತೆ ತ್ವೇಷಟವ ಕಾರಿಲೆ ನಯನ ಕ್ರೋಧೆ ಝಾಲೆ ಆರಕ್ತ ನಯನ ಮಣತಿ ಕರಾರೆ ಆಟ ನಿಧಾನ ಮೀ ಮುಸಲ್ಮಾನ ಕಿ ಹಿಂದೂ ಗರ್ಜೋನಿ ಜಿ ಹೇಳು ನಿಯಾ ದೇಖಾವಾಹ ಅವಲೋಕೂನ ಮಂಡಳಿ ಝಾಲಿ ಕಂಪಾಯಮಾನ ಹೋಯಿಲ ಕೈಸೆ ಶಾಂತವನ ನಿತ್ಯ ಚಿಂತನ ಚಾಲಲೆ ಭಾಗೋಜಿ ಶಿಂದ ಮಹಾವ್ಯಾಧಿಷ್ಠ ಪರಿಬಾಬಾಂಸ ಭಕ್ತ ಶ್ರೇಷ್ಠ ಧೀರ ಕೇಲ ಆಲಾ ನಿಕಟ ನೆಸವಿ ಲಂಗೋಟ ಬಾಬಾಂಸೀ पडते कैशी हे चिंता, नवाची सावडी दहा झाले परी बाबा नाही स्थिरावले, लोक जाग जागी तटस्थ ठेले टकमक उगले पाहती, होता होता झाले अकरा बाबा ही पहराव मग केला, सावडीची घंटा झाली मंडळी होती तटस्थ बैसली, पालखी फुलांनी शृंगारिली अंगणी आणिली आज्ञेने, रजत दंड पताकाच वरी छत्रध्वजादी राजोपचारी, शृंगारिली से मिरवणूक स्वारी निघे बाहेरी एकांतरा, झाला एकची महागजर सैनाथांचा जय जयकार, काय वर्णावा तो गिरा गजर आनंदा पूर लोटला, मग शोधूनी शुभ्र धडका बाबा डोक्यास गुंडीती फडका, घेती केली मतमा खुसटका जणू तोच नेटका सुमुहूर्त, कोणी छत्री कोणी चवरी कोणी मोर चले साजिरी, कोणी गरुडटके अबदागिरी घेती निज करी वेत्र दंड, एणे परी करूनियामीस बाबांनी सुचविले सर्वत्रास, भवसागर सी मोलंघनास दसराच एक सुमुहूर्त, तदनंतर एकची दसरा बाबांनी दाखविला शिर्डी करा, पुढीलची दसरा सुमुहूर्त बरा, देह धरार्पण केला की हे न केवळ सुचविले स्वये अनुभवा आणून दाविले, निज देह शुद्ध वस्त्र वाहिले योगाग्नी तहविले दिनी, सने कोणी सशे अठरा ते सालीचा तो सण दसरा, तोच सुमुहूर्त केला खरा निज परात्परा समरसले, ऐसीच बाबांची आणीक प्रचिती लिहिता लिहिता आठवली चित, याच विजया दशमीची तिथी निश्चित होती आधीच, शिर्डीचे पाटील रामचंद्र दादा झाले अति दुखणाई तैकदा, जीवास सोसवती न आपदा अति तापदायक भोक्तृत्व, उपाय काही बाकी आला जीविताचा कंटाळा, अति कदरले पाटील होता ऐसी मनाची स्थिती, एके दिवशी मध्यराती एकाएकी बाबांची मूर्ती त्यांचे उषागती प्रकटली, तव ते पाटील पाय धरिती निराश होनी बाबांस वदती, कधी येईल मज मरण निश्चिती एवढे समज प्रतिवदाजी, आला ता जीवाचा वीट नाही मज मरणाचे संकट मरण कधी मज देईल भेट पाहे मी वाट एवढीच तम त्या बाबा करुणा मूर्ती म्हणती न करी चिंता चित्ती टळली तुझी गंडांतर भीती किमर्थ खंती करी सिरे तुझला नाही काहीच भीती तुझी हुंडी परतली पुरती परीन तात्याची धडगती दिसे मज प्रती रामचंद्रा शके 1840 दक्षिणायन आश्विन मास विजयादशमी शुक्ल पक्ष पावेल अक्षय पद तात्या परीन बोलावे तया पाशी हाय घेऊनी बैसेल जीवाशी झुरणी सपडेल अहर्निशी मरण कोणासी आवडेना अवघी दोनच वर्षे उरली तात्याची वेळा जवळी आली रामचंद्रास काळजी उद्भवली बाबांची बोली वज्रलेप तात्यापासोनी गुप्त ठेवली बाळा शिंप्याचे कानी घातली कोणान कळवावी प्रार्थना केली चिंता ती लागली उभयाते खरेच रामचंद्र पाटील उठला त्याचा बिछाना तेथून सुटला दिवस मोजता मोजता लोटला नकळत गेला तो काळ नवल बाबांचे बोलाचा ताळा 40 भाद्रपद सरला मास आश्विन डोका मुलागला तात्या बापडला पथारीवर तिकडे तात्या तापाने आजारी इकडे बाबांच भरली शिरशिरी तात्याचा भरवसा बाबांवरी बाबांचा श्री हरी रक्षिता सुटे ना तात्याचा बिछाना येवविना बाबांचे दर्शना अनिवार्य देहाचा यातना सोसवे त्या राहिले दिसली न मना कवणाचे जनमणती तात्यांचे मरण निज देहाचा बदला देऊन बाबांनी ऐसे केले निवारण तयांचे विंदान त्या ठावे बाबांनी देह ठेविल्या राती अरुणोदयी सुप्रभाती बाबा स्वप्नात पंढरपुरा प्रति दृष्टांत देती गणुदासा मशीद पडली ढासळोनी अवघे शिर्डीचे तेली वाणी त्रास बुनी सोडिले मज लागून जातो ते तुनी मी आता म्हणून आलो येथ वरी फुलाही मज बखळडवरी इच्छा एवढी पुरी करी चल झड करी शिर्डीत इतुक्यात शिर्डी हून पत्र जाता कळली बाबांची समाधिस्थता ऐकुनी गणुदास निघाले ही वार्ता क्षण न लागता शिर्डीस सवे घेऊनी शिष्य परिवार येऊनिया समाधी समोर मांडिला कीर्तन भजन गजर अष्टप्रहर नामाचा हरिनामाचा कुसुमहार स्वये गुंफोनी अति मनोहर प्रेमे चढविला समाधीवर अन्न संतर्पण समवेत ऐकता नामाचा गजर अकुंठ शिर्डी गमली भूवैकुंठ नाम घोषाची भरली पेट करविली लूट गणुदासी दसऱ्याचीच का बाबांस प्रीती की तो मुहूर्त साडेतीन मुहूर्ती शुभ काळ विशेष प्रयाण कृती हे तो विश्रुत सकळाते हे ही बोलणे नाही प्रमाण जयास नाही गमनागमन तयास कोठुनी असेल निर्याण मुहूर्त प्रयोजन काय त्या जयान धर्मा धर्म बंधन जाहले सकल बंधो पशमन जयाचे प्राणास नाही उत्क्रमण तयासी निर्याण ते काय ब्रह्मैव सन् ब्रह्माप्येति ऐशिया साई महाराजान् प्रति नाही आगती अथवा गती निर्याण स्थिती कैची त्या असो उत्तर वा दक्षिणायन करणेच नाही जया प्रयाण ठाईत समरसती जयाचे प्राण दीप निर्वाण समकाळे देह तो आहे उसनवारी पंचभूतांची सावकारी निज स्वार्थ साधलियावरी परतणे माघारी जाता त्या या पुढील होणाराचे सूचक आधीच बाबांनी दाविले कौतुक निघून गेली वेळ अमोलिक कीर्ती स्थायिक राहिली ज्वर आलियाचे निमित्त लौकिकी रीतीचा अनुकार करीत कधी कुंथत कधी कणत सदैव सावचित्त अंतरी दिवसा अष्ट घटका मुनि बैसले ते निज सत्ता अविकळ चित्ता माझारी पाहुनी बाबांची तई मुद्रा भरती आली आशा समुद्रा किती वेळा भयंकर अभद्रा टळली समग्रा वातले असो या परी करीत खंत सर्व बैसले असतास चिंत पातला बाबांचा निकटंत घडला वृत्तांत परिसातो क्षणिक अवकाश प्राणोत्क्रमणाला नकळे काय आले मनाला हस्त कफनीचे खिशात घातला ती धर्म वेळा जाणोनी लक्ष्मी नामे सुलक्षणी नामा सारखी जिची करणी नित्य निरत जी साई चरणी ती सन्निधानी तई होती तिजला काही द्रव्यदान बाबा करीत ती सावधान क्षणात होणार देहावसान चुकले कळू बाबांपाशी मशिदी मध्ये अक्षय काम काजा संबंधे नेम निर्बंधे वर्ततसे दिवसा नित्य हे परिपाटी दरबार खुला सर्वांसाठी बहुशः कोणान आडकाठी मर्यादा मोठी सायंकाळची फेरी जैं सरते तेथुनी मंडळी घरोघर परते ती जव दुसरे दिवशी उजाडते तेव्हाच येते मशिदी परी भगत म्हाळसापती दादा लक्ष्मी यांची भक्ती पाहुनी तयास रात्रीच्याही वक्ती मनाई नव्हती बाबांची हीच लक्ष्मी अती प्रीती प्रत्यही पाठवी बाबांप्रती भाजी भाकर वेळे वरती सेवा ही किती वानावी या भाकरीचा इतिहास परिसता कळू सरेल बाबांची दयार्द्रता श्वान सुकरी बाबांची ऐक्यता आश्चर्य चित्ता होईल बाबा एकदा सायंकाळी भिंती सटे कुल वक्षस्थळी वार्ता चालता लक्ष्मी आली ते स्थानी तात्या पाटील जवळ होते आणि कवर कड असता तेथे लक्ष्मीने अभिवंदिले बाबा ते बाबा ती येते तव वदती लक्ष्मी लागली ते भूक माते बाबा मी खाले ही आता आणि ते ऐसीच जाते माघारा ऐसे म्हणून निघून गेली भाकऱ्या भाजून घेऊन परतली कोरड्या समवेत अविलंबे आली सन्मुख ठेविली ती न्याहारी बाबांनी ते कुत्र्या समोर तैसेच मांडिले बाबा हे काय आपण केले लक्ष्मीने पुसिले तात्का
उठा उठी श्रोतया साठी समी मानी
असावा सादरता जरी आला कंठी प्राण शरीर विगलित नाही त्राण बाबा निज हस्ते करिती दान देहावसान समयी तिस एकदा पाच एकदा चार रुपये खिशातून काढून बाहेर ठेवी ततीयेचे हातावर तीच की अखेर बाबांची की नवविधा भक्तीची खूण किंवा नवरात्र अंबिका पूजन झाले आज आहे शिलंगण सीमोलंगन दक्षिणाही किंवा श्रीमद भागवती श्रीकृष्णे कथिली उद्धवा प्रती तीन वलक्षण शिष्य स्थिती तियेची स्मृती देत बाबा एकादशाच्या दशमाध्यायी षष्ठम श्लोकाची पहा नवलाई शिष्य कैसी करावी कमाई कवण्या उपायी वर्तावे आधी पूर्वार्धी कथिली पाच उत्तरार्धी चारची सात बाबा ही धरिती क्रम असाच वाटे जणू हाच हे तुपोटी अमानी दक्ष निर्मत्सर शिष्य निर्मम गुरु सेवा पर असावा परमार्थ जिज्ञासा तत्पर निश्चल अंतर जयाचे जया ठावी नाही असूया वाचा विग्लापन करी न वाया इही लक्षणी निज गुरु राया संतोष वाया घटावे हाच श्री साई नाथांचा हेत ऐसिया रूपी व्यक्त करीत केवळ स्वकीय भक्त हितार्थ करुणावंत संत सदा लक्ष्मी खाऊनी पिऊनी सधन नवाची कथा काय तिज लागून तीही तितुके टाकी लवाळून तथापि ते दान पूर्वतीस परमथोर भाग्य आगळी तेणे जाईशी कृपेची नवाळी पावती झाली नवरत्नावली निज कर कमळी साईंच्या गेले जातील किती से नव परी हे दान अति अभिनव की जो तिचा जीवात जीव देईल की आठव साईंची आले सन्निध देहावसान तरीही ग्रामस्थातील एका दोघांना बैसविताना देखिले परी काही प्रेमळ भक्तांनी हट्टची धरिला कित्येकांनी जाऊन ये बाबांपासुनी वेळ ती कठीण मानुनी परी काय मोहाचे अपाय म्हणून या पिती ऐसे हे नित्याचे सांगती सखे अहर्निश निकटवर्ती गरी मनाची दुश्चित्त वृत्ती आज्ञेने उठती जावया आज्ञा तरी नुलंघवे वेळी सान्निध्यहीन त्यागवे बाबांचे मनही न मोडवे गेले वाडिया भोजना भयंकर दुखण्याचे प्रमाण कैसे जेवण कैसे खाण बाबांपाशी गुंतले प्राण विस्मरण क्षण साहेना असो जाऊनी जेवू बैसले इतुक्यात मागूनी बोलावू आले अर्ध पोटीच धावत आले तवते अंतरले भेटिला आयुर्दाय स्नेह सरता प्राण ज्योती मंद होता बयाजीचे अंकावरता देह विश्रामता पावला नाही पडून वानी जून स्वस्थपणे गादीसी बैसून ऐसा स्वहस्ते धर्म करून केले विसर्जन देहाचे समर्थांचे मनोगत न होता कोणासही अवगत देह विसर्जिला हातो हात ब्रह्मी भूत जाहले घेऊनी देह मायेची बुंथी संत सृष्टी माझी अवतरती होता उत्थार कार्यपूर्ती तात्काळ समरसती अव्यक्ती नट धरी तो वेश नाना अंतरी पूर्ण जाणे आपणा तया अवतारिया परिपूर्णा साकडे मरणाचे ते काय लोक संग्रहार्थ जो अवतरला कार्य संपता अवतार संपविला तो काय जन्म मरणाचा अंकिला विग्रह स्वलीला धरी तो जो परब्रह्म येईल यथा ಶ್ರೀ ಸಂತ ಸಜ್ಜನ ಪ್ರೇರಿತೆ ಭಕ್ತ ಹೇಮಾಳಪಂತ ವಿರಚಿತೆ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಮರ್ಥ ಸಚ್ಚರಿತೆ ಶ್ರೀ ಸಾಯಿನಾಥ ನಿರ್ಯಾಣಂ ನಾಮ ದ್ವಿಚತ್ವಾರಿಂಶೋಧ್ಯಾಯಃ ಸಂಪೂರ್ಣಃ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾರ್ಪಣಮಸ್ತು ಶುಭಂ ಭವತು ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್.